त्याच्या या 19 ऑक्टोबरच्या प्रेमांजली कार्यक्रमामध्ये श्रद्धानंद हॉस्पिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज कार्तिक महिना चालू आहे. तसं पाहिलं तर हिंदू धर्माप्रमाणे हा आश्विन पौर्णिमानंतर आश्विन दुसरा पक्ष चालू आहे, परंतु आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा जो कालावधी आहे त्याला दामोदर महिना म्हणतात. दामोदर महिना म्हणजे दामोदर भगवंताच्या पूजेकरता नेमलेला महिना. आणि ह्या महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की जसं आपल्या 12 महिन्यामध्ये 4 महिने आपण पवित्र मानतो, है ना, त्याला आपण चतुर्मास म्हणतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चतुर्मासाला फार महत्त्व आहे. आपल्यापैकी किती लोक चतुर्मास पालन करतात? कोणी आहेत का तुमच्यापैकी? ठीक आहे. चतुर्मास इतका महत्त्वपूर्ण आहे की पुरातन काळापासून आपले संत लोक चतुर्मासाचं व्रत पालन करतात. म्हणजे सदैव भ्रमण करणारे संत देखील चतुर्मासामध्ये एका ठिकाणी राहतात. त्यात खूप पाऊस पडत असतो त्या महिन्यामध्ये. त्या महिन्यामध्ये खूप व्रत असतात. गणपती येतात, नवरात्री येते, असे अनेक प्रकारचे संत सण जे आहेत ह्या चतुर्मासामध्ये येतात. आणि चतुर्मास जो मनुष्य पालन करतो त्याला भगवंताच्या भक्तीमध्ये खूप उन्नती प्राप्त होते. तर त्या चतुर्मासामध्ये हा जो दामोदर मास आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा चतुर्मास जो याची सुरुवात आपण कधी करतो? आषाढी एकादशी पण सुरुवात होते त्याची. तर ते आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा हा पहिला महिना, श्रावण पौर्णिमा ते भाद्रपद पौर्णिमा हा दुसरा महिना, आश्विन पौर्णिमा श्रावण भाद्रपद आणि आश्विन त्याच्यानंतर कार्तिक, असे 4 महिन्याचा हा व्रत आहे. परंतु ह्या 4 महिन्यातसुद्धा जर 1 महिना निवडत असेल सगळ्यात पॉवरफुल तो म्हणजे कार्तिक महिना, त्याला आपण दामोदर महिना असं म्हणतो. वैष्णवजन जे आहे ते पौर्णिमा टू पौर्णिमा हे व्रत संपन्न करतात. आणि दामोदर नाव का दिलं या महिन्याला? कारण ह्या महिन्यामध्ये यशोदा माईने आपल्या तान्ह्या कृष्णाला उकळीशी बांधलं. ज्या दिवशी आपण दिवाळीचे दीप लावतो ना, दीप, दिवाळी कधी म्हणतो? दिवाळी, दीपावली, त्या दिवशी भगवंताला यशोदा माताने लोणी चोरलं म्हणून प्रेमाने बांधलं उकळीशी. ते चित्रपट पाहता तुम्ही, त्यात बघा यशोदा माताजी आहे ती बालक कृष्णाला बांधते. तर दाम उदर म्हणजे, दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे काय? उदर म्हणजे पोट. तर ज्याचे पोट आईने दोरीने बांधलेलं आहे त्याचं नाव दामोदर. आणि हे जी लीला आहे ही अतिशय सुंदर लीला आहे. त्या भागवतामध्ये आपल्या श्रीमद भागवतामध्ये विस्तार रूपात दिली आहे. आणि आपल्या अनेक आचार्यांनी अनेक गुरुजनांनी ती त्याचा अर्थ सांगितला समजावून की ही साधी गोष्ट नाही की बा आई लोणी चोरलं म्हणून शिक्षा केली. सिम्पल गोष्ट, 2 वाक्यात संपली गोष्ट, पण तशी गोष्ट नाही आहे ती. ती फार मोठी अर्थ गर्भ भरलेली गोष्ट आहे. कारण भगवंत ह्या जगामध्ये बालक म्हणून जन्म घेतात, है ना. गौलोक वृंदावनात त्यांचं जे घर आहे म्हणजे त्यांचं जे मूळ स्थान आहे जिकडून ते येतात अवतार घेऊन, त्या ठिकाणी भगवंत कायमचे 16 वर्षाचे असतात. 16 वर्षीय किशोर अवस्था असं त्याला म्हणतात. तर भगवंताच्या वैकुंठामध्ये सुद्धा भगवंत बाल स्वरूपात नसतात. ते बाल स्वरूपात ह्या जगात जेव्हा येतात अवतार घ्यायला तेव्हा त्यांचं बाल दर्शन ह्या जगात घडतं. म्हणून काही काही दृष्टीने वैकुंठापेक्षाही हे जग श्रेष्ठ आहे. कारण वैकुंठामध्ये भगवंताचं बाल स्वरूप दर्शन नाही, ते केवळ येथे होतं. मी जन्म घेतल्यानंतर त्यांना बाळ, मग त्याला बोलता येत नाही, मग त्याला आई बोलायला शिकवते, मग त्याला चालता येत नाही, मग आई बोट धरून चालायला शिकवते, मग ते भगवंत पुन्हा पुन्हा पडतात खाली, मग पुन्हा पुन्हा हात त्याचा धरून चालवतात. ही जी लीला आहे ती गौलोक वृंदावनामध्ये देखील नाही आहे. आणि गौलोक वृंदावनामध्ये भगवंताच्या त्या मूळ ठिकाणी आणखी गोष्ट होत नाही, ते म्हणजे युद्ध होत नाही. तिकडे युद्ध कोणावर करतो? आपण राक्षसांबरोबर करतो ना. जे लोक वाईट लोक आहेत, पापं करतात, त्यांना भगवंत मारतात, हो की नाही? पण भगवंताच्या वैकुंठामध्ये कोण पाप करतं? जे पाप मुक्त झालेले आहेत, शुद्ध झालेले आहेत, त्यांना भक्ती प्राप्त झाली आहे, तेच लोक वैकुंठामध्ये जातात जन्म म्हणजे मृत्यू झाल्यानंतर. त्यामुळे भगवंताची जी युद्ध करायची इच्छा आहे, आपण काय म्हणतो मराठीमध्ये खुमखुमी है ना, भांडण करायची खुमखुमी, युद्ध करायची खुमखुमी जी आहे त्याला म्हणतात वीर रस. कारण भगवंतामध्ये 13 रस आहेत टोटल, त्यामध्ये एक रस आहे वीर रस. त्यांना पण शौर्य गाजवायची खूप इच्छा असते. शौर्य म्हणजे तलवार म्हणा किंवा धनुष्य म्हणा किंवा चक्र म्हणा किंवा गदा म्हणा, अशा अनेक शस्त्रांनी त्यांना युद्ध करायला खूप आवडतं, खूप आनंद होतो. पण तिकडे फक्त लुटूपुटूची लढाई होते. जसं लहान मुलं आपल्या वडिलांबरोबर कुस्ती करतं की नाही, आणि वडिलांना पण हरवतं आणि वडील पण हरतात लहान मुलाशी आपल्या, पण आपल्याला ठाऊक असतं हे तर प्रेमाची लढाई आहे, यात वडील तर ठरवून हरतात. परंतु त्यामध्ये वडिलांची जी युद्धाची किंवा कुस्ती खेळायची जी इच्छा असते ती पूर्ण होत नाही. हे तर खेल खेल में खेला हुआ कुस्ती आहे. म्हणून भगवंताचे काही भक्त जे आहेत ना तिकडचे, त्यांचे एकदम खास आणि एकदम शुद्ध भक्त आहेत, ते संत आहेत. ते ह्या जगामध्ये राक्षस म्हणून जन्म घेतात मुद्दाम भगवंताची युद्धाची खुमखुमी पूर्ण करण्याकरता. आपण त्यांना निंदा करतो, अरे कंस राक्षस होता, रावण खा फार वाईट राक्षस होता, हां, आणि अरिष्ठासूर आणि पुतना आणि तृणावर्त आणि शकटासूर आणि भरपूर राक्षसचं नाव आहेत भागवतामध्ये. हे सगळे भगवंताचे भक्त होते, पण ते भगवंताची युद्धाची इच्छा कुस्तीची इच्छा पूर्ण करण्याकरता म्हणून राक्षस म्हणून जन्मले, आणि मग त्यांनी भगवंतावर युद्ध केलं आणि भगवंतांना युद्ध करण्याच्या इच्छेमध्ये तृप्त केलं. अशा अनेक अनेक गोष्टी आहेत ज्या वैकुंठामध्ये पण नाही आहेत, ज्या इथे आहेत. त्याच्यातली एक गोष्ट म्हणजे भगवंताची बाल लीला जी आहे ती या ठिकाणी होते कळ. आणि ती जेव्हा भगवंत जे परम पुरुषोत्तम आहेत, षड ऐश्वर्यपूर्ण आहेत, सौंदर्य संपन्न आहेत, अखिल ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना किती आपण गौरव करू त्यांचा, तेवढंच कमीच आहे. ते भगवंत स्वतः भगवंत आहेत ते, पण भगवंतपणा सोडून ते पृथ्वी जन्म घेतात, एक साधारण बालक म्हणून जन्म घेतात, तुमच्या आमच्या बालकासारखा. आणि आईला आणि वडिलांना भगवंताचे आई वडील बनायचा मान देतात. किती मोठी गोष्ट आहे बघा, ज्यांच्या घरी भगवंत स्वतः बालक म्हणून जन्म घेतात त्यांच्या घरात रेंगतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, घुटण्यावर चालतात, त्याला काय म्हणतो आपण, रांगतात रांगतात. स्वतः परम पुरुषोत्तम परब्रह्म जे आहे, जे जग चालवतात, ते त्यांच्याकडून चालायला शिकतात. त्यांची वाणी जी आहे भगवद्गीता, ती आजपर्यंत जगाला चालण्याकरता पुरेशी आहे. ते भगवंत आई वडिलांकडून बोलायला शिकतात. म्हणून एक फार मोठे मुनी होऊन गेले आहेत, ते म्हणतात मी कुठच्याही देवाला ओळखत नाही, माझ्याकरता आराध्य आणि पूजनीय एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे नंद महाराज. का? तर नंद महाराज इतके महान आहेत, इतके महान आहेत की साक्षात परब्रह्म त्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये रांगत आहेत, त्यांना आनंद देण्याकरता, त्यांना आनंदाच्या डोही डुबवण्याकरता, परम आनंद करून प्रसन्न करण्याकरता. हे परब्रह्म कृष्ण जे आहे ते त्यांच्याकडे बालक म्हणून आले आहेत, आणि ओळख दाखवत नाहीत किती भगवंत आहे म्हणून, कुठेही ऐश्वर दाखवत नाहीत. ढगाचा गडगड झाला तर रडतात, आईच्या कुशीत धावतात. ज्यांना साक्षात मूर्तिमान भय जे आहे त्यांना बघून भयभीत होतं, साक्षात मूर्तिमान मृत्यू जो आहे तो त्यांना घाबरतो. ती व्यक्ती एक बालक बनून जेव्हा आकाशामध्ये ढग गडगडतात तेव्हा ते घाबरून आईच्या कुशीत येतात. आहे की नाही लीला भगवंताची, याला म्हणतात मधुर लीला. तर असे जेव्हा भगवंत जन्म घेऊन आले तेव्हा शंकर भगवंताला कळलं, शंकरांना कळलं की माझे भगवंत जे आहेत ते पृथ्वीवरती आता लीला करत आहेत बालक बनून. त्यांचं बालक दर्शन जे आहे ते वैकुंठामध्ये पण नाही आहे. चला आपण कैलासावरून निघूया आणि त्यांचं दर्शन घ्यायला पृथ्वीवर जाऊया. म्हणून शंकरांनी काय केलं, एका ऋषीचं रूप घेतलं, साधू बनून ते पृथ्वीवरती आले, दाढी मोठी अशी करून. आणि नंदभवनामध्ये त्यांचं घर आहे ना नंद बाबांचं यशोदामाईचं, तिथे ते भिक्षुक म्हणून गेले. भवती भिक्षान देही, साधू आपल्याकडे आला पण काय करतो, त्यांना भिक्षा देतो. तर ते भवती भिक्षान देही कळलं की कोण साधू आलेला आहे, भिक्षा मागत आहे, तर मग त्यांनी मातेने काय केलं, एका ताटामध्ये तांदूळ घेतले, थोडे मोती पण घेतले, थोडे दागदागिने पण घेतले, सगळ्या प्रकारचं फळं पण घेतली आणि ती ताट घेऊन आली दारामध्ये, घ्या महाराज तुमची भिक्षा. तर हे महाराज काय म्हणतात, अरे आम्ही ही भिक्षा घेण्याकरता आलेलो नाही आहोत, आम्हाला वेगळी भिक्षा हवी आहे. अरे प्रत्येक आम्हाला आपण तर तांदूळ देतो, तांदूळ गहू जे काय धान्य असतील ते फळं फळं देतो. नाही नाही ही अशी भिक्षा आम्हाला नको आहे, मग तुम्हाला काय पाहिजे? मग ते महाराज म्हणतात, आम्हाला तुमच्या बाळाचं दर्शन हवं आहे, ही भिक्षा आम्हाला पाहिजे. आता समजा तुमच्याकडे बाळ असेल आणि कोणी साधू आला आणि म्हणत तुम्हाला बाळाचं दर्शन घ्यायचं आहे, तुम्ही काय म्हणाल? नको म्हणणार की हो म्हणणार? हो म्हणणार ना, साधू आला आहे बा, एवढा पवित्र मनुष्य आला आहे. पण मातेने नेमकं उलटं सांगितलं, बाळाचं दर्शन द्या म्हटलं लगेच ती मागे सरली, म्हटलं राग आला का? ते म्हणे तुम्ही लोक सगळे कंसाची माणसं आहात, हे बाळ जेव्हा सहा महिन्याचं होतं, सहा दिवस फक्त, तेव्हा राक्षसी आली मोठी 12 मैल शरीराची, सुंदर रूप घेऊन आली, रूप बदलून आली आणि माझ्या बाळाला विष पाहायचा प्रयत्न केला. तिने स्तनामध्ये विष लावून ती आली होती आणि ती मेली, भगवंताच्या इच्छेने मेली, ती चांगलं झालं. त्याच्यानंतर तुफान म्हणून कोणतरी आलं राक्षस, त्याच्यानंतर गाडी म्हणून कोणती आली, गाडा असून गाडा, बैलगाडी असा भरून राक्षस आला. त्याच्यानंतर काय काय रूप घेऊन आली आणि आज तुम्ही साधू बनून आलात, तुम्ही सगळे कंसाचे दूत आहेत. माझ्या बालकाला इजा करण्याकरता, त्याला मारण्याकरता म्हणून तुम्ही निरनिराळे रूप घेऊन आलात, तर आज तुम्ही आमचे वंदनीय असे साधू बनून आलात. पण मी फसणार नाही, चालते वा तुम्ही इकडून, दर्शन मिळणार नाही. हे नको असेल परत ठेवून दे घरामध्ये, तुम्ही चालते वा इकडून, असं म्हणून त्या साधूला हाकलून दिलं आणि दार त्यांच्या तोंडावर बंद केलं, कवाड नेऊन गेले माता आतमध्ये. बाला के दर्शन नाही दोंगी. तर शंकर भगवंतांना खूप दुःख झालं, अरे एवढी इच्छा घेऊन एवढं कैलासावर न आलो आणि बाईने हाकलून दिलं आम्हाला. मग जवळपास ते वनामध्ये गेले आणि मोठ्या मोठ्याने देवाचं नाव घेऊन त्यांचं कीर्तन करायला लागले, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे गोविंद हे गोपाल हे कान्हा, दर्शन द्या दर्शन द्या. डोळ्यामध्ये अश्रू घेऊन, काकुळतीला येऊन, हृदय द्रावरक भावनेने, तीव्रतेने ते भगवंताला आक्रोश करू लागले. आणि भगवंत कसे, एवढेसे बालक असले तरी ते भगवंत आहेत ना, शेवटी ते बालक रूपामध्ये लीला करतायत, ह्याचा अर्थ ते भगवंत नाही असं नाही. त्यांनी भगवंत आहे लपून ठेवलं आहे, परंतु ते आहेच भगवंत ना, ते अंतर्यामी आहे. त्यांना माहिती आहे माझा भक्त कैलाशावरून लांबून एवढा आला आशा घेऊन की माझं बालक रूपातलं दर्शन मिळेल, परंतु आईने मला माझ्या आईने त्याला हाकलून दिलं आणि तो रडतोय माझा भक्त. त्यांचं हृदय एकदम विरघळून गेलं, हृदय द्रवलं भगवंताचं, पण आहेत बालक रूपामध्ये, आता काय करावं, आपल्या भक्ताला दर्शन कसं द्यावं? तर त्याने काय केलं असेल, काय वाटतं तुम्हाला, एक लहान बालक काय करू शकतो? तुमच्या घरात 6 महिन्याचं मूळ असेल तर 6 महिन्याचं मूळ तुमच्या घरातल्या 15 माणसांना नाचू शकतं. कसं काय रडून. एकदा बालक रडलं ना तर मोठी माणसं पण वेडी होतात आणि मग रडणं वाढलं तर आणखीन वेडी होतात, मग त्यांना काय कळायचं कळत नाही. मी पण डॉक्टर आहे, पण मला जेव्हा झालं ना मूल तर मी पण रडलो होतो. काय रडते काय कळत नाही बाळा आमचं काय रे, हां किती औषध दिलं ती म्हणजे काय कळतच नाही. एक तर बापाची भावना आहे ना की माझं मुलं आहे, त्यामुळे आपलं मेडिकल नॉलेज तिकडं संपतं लगेच. मी सुद्धा रडलेलो आहे, माझी आई बायको पण रडलेली आहे 3 महिन्याची आमची मुलगी असताना. तर हे रडणं जे बालकाचं असतं ना ते फार पॉवरफुल असतं, ते मोठ्या मोठ्या धीट माणसांना सुद्धा रडायला लावतं, त्यांचं पण हृदय विरघळून टाकतं. तर ते अस्त्र जे आहे ते आपल्या बालकाने काढलं बाहेर आणि रडणं सुरू केलं. मग त्याच्यानंतर आईने त्याच्या स्तनावर घेतलं, दूध प्यायचा प्रयत्न केला, पण दूध काही पिना तो. मग खुळखुळा घेतला आणि हलवला, आवाज केला, एरवी थांबतो आता केला, तर आणखीन मोठा रडायला लागला. मग आणखीन काहीतरी व्यवस्था केली, आणखीन काय माकडं दाखवली आणि काय पक्षी दाखवले आणि चंद्र दाखवलं आणि हे दाखवलं ते दाखवलं, तरी मुलगा जे काय उपाय कराल त्याच्यानंतर आणखीन मोठ्या रडायला सुरुवात केली. मग मात्र यशोदा मातेला खूप भीती वाटायला लागली, अरे बापरे हे काय रडणं आहे बाबा आज, एवढं काय भयंकर रडणं आहे. त्याच्यामध्ये मग ते रडणं ऐकून सगळ्या सभोवतालच्या बायका गोळा झाल्या, गोपी गवळणी मोठ्या मोठ्या वयाच्या म्हणजे वयस्क अशा. आणि काय झालं काय झालं, ते म्हणते बघा माझं बाळ रडत आहे थांबतच नाही, हे केलं ते केलं औषध केलं तमुक केलं, काय पोट दुखतंय का अमुक काय, सर्व उपाय करून झाले पण काय बाळ थांबेना. मग त्याच्यानंतर एक सगळ्यात वयस्क बाई आली, तिचं नाव काय पूर्णमासी. ती पूर्णमासी जी आहे ना ती गुरु आहे, सगळ्या गोपींची गुरु आहे ती, फार वयस्क. तिच्या मुलाचं नाव सांदीपनी, जे कृष्णाचे गुरु बनल्यानंतर. हां, ते सांदीपनीची आई ती, पण ती मुळात कोण आहे, मुळात ती भवानी देवी आहे, पार्वती देवी, शंकराची पत्नी आहे ती. तिचा त्यांनी अवतार घेतलेला आहे त्या गोकुळामध्ये पूर्णमासी म्हणून. तर ती पूर्णमासीची गुरु झालेली आहे गोपी, ती येते आणि ते म्हणते काय झालं का यशोदा. ती म्हणते हा बघ कान रडतोय इतका रडतोय, काहीच केलं थांबतच नाही, काहीतरी उपाय सांग गुरु महाराज, काहीतरी सांगा बाई. तर पूर्णमासी म्हणते अरे तुमच्याकडे जे साधू आले होते ना ते फार लांबून आले होते, ते कोण होते ते कोण होते, आणि हिचे कोण ते हिचे पती. हा, दोघांनी अवतार घेतलेला आहे, एक साधू बनून आलेत एक गोपी बनून आली आहे, पण आहेत पती पत्नी ना, तिला माहिती आहे कोण आलेत ते. तर ते म्हणते सांगत नाही, ते म्हणते फार लांबून आलेत, लांबून म्हणजे कुठून, कैलास पर्वतावरून, आणि ते फार सिद्ध महात्मा आहेत, तुम्ही त्याला आकलून जावलात, पण मला असं वाटतं की त्यांचा जर आशीर्वाद प्राप्त झाला तर कदाचित हे रडेल थांबेल. कारण माझा अनुभव आहे की साधू लोक फार सिद्ध लोक असतात, त्यांचा हात लागला, स्पर्श लागला, आशीर्वाद लागला, प्रार्थना लागली की मोठे मोठे समस्या हां कष्ट दूर होतात. तर आपण ते प्रयत्न का करू नयेत. माझ्या माहितीप्रमाणे साधू अजून इकडेच आहेत, तुम्ही त्याला आकलून दिलं पण ते गेले नाही कुठे, इकडेच आहेत ते. ज्या आईने मुलाच्या सुरक्षेकरता ज्या साधूला हाकलून दिलं, बघा आता हाकलून का दिलं, साधूशी का वैर नाही त्याचं, पण भावना कसली आहे माझ्या मुलाला काही धोका पोचता कामा नये. अनेक लोकांनी अनेक वेश घेऊन मुलाला धोका द्यायचा प्रयत्न केला, इजा करायचा प्रयत्न केला, म्हणून ती सुरक्षा म्हणून त्यांनी तिला हाकलून दिलेलं आहे, त्याचं काही वैर नाही आहे. जेव्हा पूर्णमासी म्हणते तेव्हा तिला पटतं, पण ठीक आहे जाओ सगळं गोपींना आरती बिरती घेऊन जा, ताटभट घेऊन जा आणि त्यांना सन्मानपूर्वक घेऊन या असा आदेश दिला. मग सगळ्या गोपी गेल्या त्या वनामध्ये, तिकडे शंकर महाराज बसले आहेत साधू बनून, मोठ्या मोठ्याने ओरडतायत भगवंताचं नाव पुकारतायत, कारण महाराज तुम्हाला यशोदाबाईने बोलवलं आहे. अच्छा का बोलवलं आहे, म्हणजे बाळ रडतंय खूप, त्यांना आशीर्वाद द्यायला बोलवलं आहे. अच्छा, लगेच रडणं बंद करून धावत सुटले. यशोदा माझं घर पर्वतावरती होतं, तिकडे धावत धावत गेले, गोपी पण धावत धावत मागे गेल्या आणि ह्यावेळी दार उघडून सन्मानपूर्वक बाळाला घेऊन समोर आले आणि बाळ मोठ्या मोठ्याने रडतंय, एकदम मोठ्या मोठ्याने रडतंय, सगळ्यांना रडवलं करून सोडलंय बाळाने. तर त्या बाळाच्या चरणाशी जगे जेव्हा शंकर भगवंतांनी साधू रूपामध्ये हात लावला आणि चरण दर्शन घेतलं, तात्काळ रडणं बंद झालं. कारण भगवंताला माहीत होतं की माझा भक्त रडतोय, त्याला माझं दर्शन हवंय, दर्शन दिलं लगेच रडणं बंद. माई काय म्हणते, ओ साधू महाराज तुम्ही एक काम करा, आता तुम्ही इथेच राहा, आता जाऊ नका तुम्ही, म्हणजे जेव्हा जेव्हा रडेल ना तेव्हा तुम्हाला बोलवीन मी, तुम्ही त्याला येऊन शांत करा. जप जप गाला लाला रोये तप तक दर्शन दिजे. प्रत्येक वेळी जिला आधी शिव्या घालून हाकलून दिलं त्या माणसाला. आता काय म्हणते आई, की जेव्हा जेव्हा रडेल ना तेव्हा तुम्ही त्याला येऊन दर्शन देऊन त्याला शांत करा. आणि तुम्हाला मी वादा करते, एक प्रॉमिस करते, ते म्हणजे इथे जे काय भूक लागेल ना ह्याला बाळाला, बाळाला जे काय आपण नैवेद्य करू ते सर्व तुम्हाला पहिल्यांदा देऊ, तुम्ही इकडेच राहा. तशी सुंदर लीला जी आहे ती पण ह्याच महिन्यात झालेली आहे, कार्तिक महिन्यामध्ये. भगवंताच्या ज्या ज्या सुंदर सुंदर अतिशय मनमोहक बाल लीला आहेत त्या सगळ्या ह्या महिन्यात झालेल्या आहेत. आता ही लीला जी सांगित तुम्हाला मी सांगितली ती नंदगावची लीला आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी शंकर भगवंत बसले होते त्या वनाचं नाव आहे आशेश्वर वन. आशेश्वर नाव का दिलंय, की तिकडे जाऊन भगवंताला दर्शन घ्यायची आशा त्यांनी रडून रडून व्यक्त केली. भगवंताचं दर्शन कसं करावं आपण, हां भावनेने करावं मनाच्या. भगवंत कसले भूके आहेत, भावनेचे भूके आहेत. तुमच्या संपत्तीचे ऐश्वर्याचे आणि ज्ञानाचे आणि पोझिशनचे आणि पॉवरचे भूके नाही ते, त्याच्याने इम्प्रेस नाही होते. हृदयात भक्ती असेल ना तर ते इम्प्रेस होतात. शंकर भगवंतांनी ती भक्ती जी आहे ती आस जी आहे तिकडे व्यक्त केली, रडून रडून आक्रोश करून. तर भगवंतांनी या लीलेमध्ये सांगितलं लोकांना की मला कसं आकर्षित करावं, तुमच्या धनसंपत्तीने, ऐश्वर्याने, बुद्धीने आणि शक्तीने आणि प्रभावाने तुम्ही मला आकर्षित करू शकत नाही. पण प्रेम आणि भक्ती असेल तर तुम्ही कितीही गरीब असा, कितीही कुरूप असा, मी तुमच्याकडे आकर्षित होणार. तर शंकराच्या त्या दीन भावनेमध्ये शंकरांनी महादेव म्हणून तर ते रडणं नाही केलं आहे की मी महादेव आहे, मी ब्रह्माचा पुत्र आहे आणि सगळा विश्वाचा नाश करण्याची शक्ती माझ्यामध्ये. ह्या भावनेने त्यांनी तपस्या नाही केली. त्यांनी एक सामान्य व्यक्ती बनून, एक भक्त बनून त्या वनात बसून भगवंताचा आक्रोश केला. भगवंताला त्यांनी पुकारलं आणि त्यामुळे भगवंत प्रभावित झाले आणि भगवंतांनी रडण्याचं अस्त्र काढून दर्शन दिलं भगवान आपल्या भक्ताला. तसंच ही जी लीला आहे यशोदा माई, हां तुमच्या आमच्यासारखीच आहे ती, पण ती परमभक्त आहे भगवंताची. एवढी परमभक्त आहे की भगवंताने तिला माता व्हायचा मान दिला, त्याचं बालक बनले भगवंत. हां तिच्या गर्भात प्रवेश केला भगवंताने आणि जन्म घेतला तिच्या पोटी, तिला आईचा मान दिला. तर तिने परब्रह्म भगवंताला बांधायचा प्रयत्न केला आहे, जे पूर्ण जगाला बांधून ठेवतात जन्म मृत्यू जरा व्याधी. हां जन्म मृत्यूच्या साखळीमध्ये सगळ्यांना बांधून ठेवतात, ते त्यांनाही बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे किती गोष्ट अवघड गोष्ट आहे की नाही, हां तरी बांधू शकली ती. तर भगवंत काय सांगतात की मला जगात कोणी बांधू शकत नाही, परंतु जो मनुष्य प्रेम करेल तो बांधू शकतो. ज्याला आता काही लोक तपस्या करतात, अनेक जन्म तपस्या करतात भगवंताकरता, पण त्याला भगवंताच्या पाच ह्या हाताची बोटं, पाच ह्या हाताची बोटं आणि दहा पायाची बोटं याच्यातून भगवंताच्या नखांमधून अनंत प्रकाश निघत असतो, अनंत किरणं निघत असतात. त्याच्यातलं एक पण प्रकाश किरण या तपस्या करणाऱ्या लोकांना दिसत नाही, दर्शन नाही होत त्यांचं. अनेक जन्म तपस्या केल्यानंतर सुद्धा, ध्यान तप हां केल्यावर सुद्धा अशा भक्तांना, अशा तपस्वी लोकांना भगवंताच्या पायातून निघालेला एक किरण पण दिसू शकत नाही. तसे भगवंत वृंदावनामध्ये बालक म्हणून जन्म घेतात आणि अशा श्रेष्ठ भक्तांकडून बांधून घेतात स्वतःला. तर काय म्हणतात भगवंत, मला ऐश्वर नको, मला संपत्ती नको, मला सुंदरता नको, मला फक्त प्रेम पाहिजे. भावनांचा भुकेला रे तू मुरारी, मी म्हणतो की नाही मराठीमध्ये, भजन आहे ना आपल्याकडे. तर भगवंतांनी ते सिद्ध केलं या महिन्यामध्ये. दिवाळीच्या दिवशी जेव्हा माता मंथन करत होती तेव्हा भगवंत बालक भगवंत बाहेरून खेळत आले आणि पदर उडायला लागले. पदर जेव्हा दूध पिता बालक जब पल्लू खिंचत आहे उसका मतलब क्या होता है, दूध पाहिजे, दूध स्तनपान करायचं आहे. तर आईने ते दही ती मंथन करत होती ना, गाठत होती, बाजूला ठेवलं आणि तिला छातीवर मुलाला घेतलं आणि मग कृष्ण दूध प्यायला लागले. थोड्या वेळाने आईला दूध जळण्याचा दुर्गंध आला, दुर्गंध आली कारण आईने काही दूध काढून चुलीवर ठेवलं होतं. थोड्या वेळाने ते आटवून त्याची मिठाई बनवू, खवा बनवू, काय पेढे बनवू, बर्फी बनवू म्हणून त्यांनी ठेवलं होतं. पण अनावधानाने दूध गरम होऊन उतू गेलं आणि ते अग्नीमध्ये प्रवेश करून जळू लागलं, त्याचा वास आला म्हणून लगेच मुलाला बाजूला केलं आणि धावत आतमध्ये धावली स्वयंपाकघरामध्ये दूध काय करण्याकरता, उतरवण्याकरता, आणखीन उतू जाऊन वायू जाऊ नये म्हणून. कारण ते पण महत्त्वाचं आहे, त्याच्याने मग कृष्णाकरता बर्फी बनवायचे, पेढे बनवायचे, त्याला खूप आवडतात ते, म्हणून त्याच्याच सेवेकरता म्हणून त्यालाच खाली ठेवून आत धावली आणि त्याला खूप राग आला की मला स्तनपान करताना उतरवायची हिंमत कशी यायची, आता मी अशी काय गोष्ट करणार की ती अशी चूक पुन्हा कधी करणारच नाही. म्हणून त्याने काय केलं, त्या दह्याच्या भांड्यामधून जी होती ना ती रवी, रवी मंथन करायची ते असते ना ती, हां घुसळण घुसळायचं ते काढलं आणि त्याच्याने तो मटका ढाडकन फोडून टाकला आणि त्याच्यावरती लोणी पण होतं, वरती तरंगत होतं, ते लोणी खाल्लं आणि ताक सगळं वाहून गेलं. सर म्हणे ना ताक, ताक खूप आरोग्य असावे असं ना, ते ताक सगळं वाहून गेलं आणि त्या ताकामधून सगळं लोणी खाऊन ताकामधून चालत चालत ते दुसऱ्या घरात, दुसऱ्या रूममध्ये गेले. म्हणजे त्या ताकाच्या चिन्ह, चरणचिन्ह त्या रूममध्ये असे दिसायला लागले. तिकडे जाऊन उकळीवर चढून वर तांगलेली जी मटकी होती ती खाली घेतली, त्यातला लोणी खायला सुरुवात केली. दोस्त लोकांना बोलवलं, तुम्ही पण या, तुम्ही पण या, सगळ्यांनी या, सगळ्यांनी या, सगळ्यांना पण एक हाताने स्वतः खातोय, दुसऱ्या हाताने दुसऱ्यांना खायला घालतोय. मग ते पोरांची पोटं पण भरली, ह्यांची पण पोटं भरली. मग काय केलं, माकडांना बोलवलं, तुम्ही पण या आता. ते माकडं खिडकीत गोळा झाली, त्यांना पण आपल्या हाताने भरवत आहेत भगवंत. तर साधू लोक म्हणतात, आपले गुरुजन म्हणतात, किती भाग्यवान हे, किती भाग्यवान, स्वतः परब्रह्म आपल्या हाताने त्यांना खायला घालते, किती भाग्यवान. माकडं पण किती भाग्यवान. कोण माकडं होती ती? प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये ज्या वानरांनी भगवंताची सेवा केली सीताला मुक्त करण्याकरता, त्यांना भगवंतांनी वरदान दिलं होतं, तुमचं मी ऋण मुक्त करीन, जेव्हा पुन्हा अवतार घेईन तुम्ही गोकुळात या, वानर बनून म्हणजे माकडं बनून या, आपण लीला करू, आपण मजा करू. तर त्या भगवंतांचं ऋण जे आहे, ऋण जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्याकरता भगवंतांनी त्यांना पुन्हा जन्म दिला. आणि स्वतःच्या हाताने आपल्या घरचं लोणी भरवतायत, किती भाग्याची गोष्ट आहे ना. थोड्या वेळाने स्वयंपाक घरामधून आई बाहेर आली की बा मुलाला मी आधी उतरवलं सर्व छातीवरून, पुन्हा दूध पाजते तिला, बघते तर काय एवढा मोठा मटका फुटलेला, रवी पडलेला, सगळं ताक जे आहे ते पसरलेलं, लोणी गायब आहे, आणि त्या ताकामधून पुढे चरणचिन्ह पण दिसत आहे दुसऱ्या घरात जाताना. मग ती हातात काठी घेतली दुसरी, म्हणलं आज आपल्या बाळाला दंड देणं आवश्यक आहे, आणि म्हणून ती त्या पुढच्या घरात गेली ज्या ठिकाणी पायाचे चिन्ह जे आहेत ना दिसतं ना, ते मूल इकडून तिकडे गेलंय म्हणून. तर काय बघते, दाराकडे पाठ करून बसलाय, ही मुलं गोळा झाली आहेत, खिडकीवरती माकडं बसली आहेत, दोन्ही हाताने सगळे लोक लोणी खातायत, आणि हा पठ्या त्यांना माकडांना पण लोणी खायला घालतोय. जे मी एवढं मेहनतीने कमवलेलं आहे, एवढं मी दुधांना त्या गायींना चरवते, त्यांना त्यांची देखरेख करते, त्यांना कमळाचा सुगंध असलेलं गवत खायला घालते, त्यांची वेगळी काळजी घेते, ते दूध काढते, त्याला दुधाला मी दही जमवते, त्याचं मंथन करते, त्याच्यात लोणी काढते, म्हणजे जमवून ठेवते ह्याच्याकरता म्हणून, हे सगळं माकडांना खायला घालतोय. त्याची पाठ दाराकडे, आई मागे, समोर कोण आहे? माकडं. त्यांना ते बरोबर दिसते, काठी घेतलेली बाई उभी आहे म्हणून लगेच चेहरा असा बदलतात. मला कळतं की मागे आई आले. सगळे लोक एका क्षणात धावून गायब होतात, हा पण धावायला लागतो. मग त्याच्या मागे काठी घेऊन आई धावते, थांब 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 थांब, तू माझा आज मोठा गुन्हा केलायस, एवढं मेहनत केलेलं लोणी तू माकडांना खायला घालतो, हां माझा मटका तोडलास, एवढी माझी मेहनत वाया घालवली, आज तुला मी दंड देणार आहे, असं म्हणून आई धावते. पण आई कशी वयस्क ना, हे लहानचं बाळ वेगात धावतंय, आणि आई भारी शरीर धावते, थांब 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 थांब. वरून देवता बघतायत सगळे, अरे हजारो तपस्वी लोक यांना पकडण्याकरता धावतंय यांच्या मागे, ते पकडू शकत नाही, तर ही यशोदाबाई याच्या मागे धावते, बघा किती भाग्य आहे तिचं. एवढी लोक तपस्या करतात, ध्यान लावायचा प्रयत्न करतात, त्यांना पकडायचा प्रयत्न करतात हृदयामध्ये, पण पकडू नाही शकत त्यांना. आणि आई त्याच्या मागे काठी घेऊन त्याला घाबरवते आणि धावतोय ते मागे तो. तर डोक्यावरती फुलं ना, फुलं आईच्या डोक्यावरती फुलं आहेत ना, खूप छान छान फुलं, वेणी आहे, फुलांच्या माळा आहेत. ती फुलं काय म्हणतात, अरे ज्या परब्रह्माला साधू लोक पकडू शकत नाहीत त्याच्या मागे ही यशोदा माता धावते काठे घेऊन. अशा वेळी आपण त्याच्या डोक्यावर काय करतो आहोत, आपण त्यांच्या पायाशी असायला पाहिजे. एवढी महान व्यक्ती यशोदामाई त्या परब्रह्माला पकडण्याकरता काठे घेऊन धावते आहे, आणि भगवंत घाबरून धावतायत, किती महान असेल ती बाई बघा तुम्ही. म्हणून एक एक करून फुलं डोक्यातनं खाली पडायला लागली पायाशी तिच्या. मग शेवटी भगवंत म्हणाले, आई दमली आता खूप, मला माहिती धावून धावून खूप वेळा पळवलं, आता आई दमली आहे, चला आपण पकडून जाऊया आता, ठीक आहे. म्हणून मग आईने तिला शेवटी पकडलं आणि काठी दाखवली, अशी तू आज फार मोठा गुन्हा केला आहे, भगवंत अशी कापतायत, अशी डोळ्यातनं पाणी येतंय, कंठ गदगद होतो आहे, नको 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 असं म्हणतोय. ताईला खूप वाईट वाटलं की आपली काठीने जरा जास्तच घाबरलाय बाळा आपला, ती काठी आधी लांबठक, काठी आधी लांबठक, काठी आधी लांबठक. आईला पण कळते की बाळा काठीला बघून खूप घाबरलाय आपला मुलगा, म्हणजे काठी लांब फेकून देते. पण ती म्हणते, काठी फेकेन पण तुला मी दंड देणार आज, तू आणि ही उखळ दोघांनी एकत्र गुन्हा केलाय, या उखळीने तुला साथ केली ना, म्हणजे मटकेवरती होती उंचावरती, तुझा हात पोचे ना म्हणून तू काय केलंस, उखळ घेतली त्याच्यावर चढलास, आणि मग ते मटके तोडले आणि खाल्ले आणि खाले करून टाकले, म्हणून आज उखळ आणि तुला एकत्र दंड देणार आहे, शिक्षा दोघांना एकत्र करणार आहे, म्हणून ते बांधायचा प्रयत्न करते. चला सखींनो सगळ्यांनी या, गायीचं दूध काढण्याआधी आपण काय करतो, दोरी घेतो आणि दोन मागचे पाय बांधतो, का? कारण गायीचा मुडाला तर मध्ये टॉंग, गायीच्या दूध काढणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरती लात बसते, म्हणून ते
लहान दोरे घेऊन बांधतात. सगळ्या दोऱ्या आईने मागवल्या, सगळ्यांच्या घरून आपल्या घरातून मागवल्या, आपल्या कोठ्यातून मागवल्या, त्या जोडल्या आणि उखळ आणि याचं पोट एकत्र बांधायचा प्रयत्न केला तर तुकडी पडली. आणखीन दोरे आणारे, सगळ्यांनी बायकांना आणारे, सगळी गोशाला खाली गेली आणि जितक्या जोऱ्या जोडल्या आणि जितक्या वेळा बांधायचा प्रयत्न केला ते तुकडी पडायची. अरे हे काय रहस्य आहे, एवढी किलोमीटर भर दोरी बांधली मी जोडून जोडून तरी पण ह्याचं पोट काय बांधलं जात नाही. चला तुमच्या गोशाळ्यातनं दोरी घेऊन या, असं करून सगळ्यांनी आपापल्या गोशाळ्यातल्या दोऱ्या आणल्या आणि त्या जोडून 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 गाठी मारून मारून सगळ्या दमले. दरवेळी गाठी मारल्या, एक राऊंड फिरवला तर परत तुकडी. खूप आश्चर्य वाटलं, भगवंत म्हणून हसतायत, बांधा बांधा बांधा, प्रयत्न करा करा करा, आणखीन दोऱ्या मागवा. असं म्हणतात की त्या दिवशी गोकुळातल्या सगळ्या दोऱ्या संपल्या तरी याचं पोट काय बांधलं नाही गेलं. मग शेवटी यशोदेला घाम आला डोक्यावरती, मेहनत करून करून आश्चर्य वाटलं, घाम आला, हे काय रहस्य आहे, एवढं लहान मूल, एवढं जातं लहान पोट, दोरी किती लागेल बांधून लागून, पण मी संपूर्ण गोकुळातल्या दोऱ्या संपवल्या तरी सुद्धा काही याचं पोट बांधलं जात नाही म्हणून ती तो आश्चर्य झाली. मग भगवंताने म्हटलं, बिचारे आई आपली थकली, चला आपण बांधून घेऊया आता. मग पुन्हा जेव्हा हात घेतला पुरे लगेच गाठ बसली. तर आपले साधू म्हणतात, गुरुजन म्हणतात, दोन बोट ती दोरी छोटी पडत होती प्रत्येक वेळी. दोन बोटाचा अर्थ काय, एक बोट म्हणजे आपला प्रयत्न, आईने पूर्ण प्रयत्न करेपर्यंत ते काय बांधले जात नव्हते, शेवटी आई प्रयत्न करून थकली तेव्हा भगवंतांनी कृपा केली त्याच्यावरती. दुसरं बोट जे आहे ते कृपेचं बोट आहे, भगवंताची कृपा दया जी असते ना ती अतिशय आवश्यक आहे. आपले प्रयत्न आपण पूर्ण केले पाहिजेत, पण ते प्रयत्न केल्यामुळे भगवंत बांधले जातील याची खात्री नाही. भगवंताची जेव्हा आपली इच्छा होईल की हां ठीक आहे आता मी बांधलं जातो, मग ते बांधलं जातात. दोन गोष्टी आयुष्यामध्ये आवश्यक आहेत, एक म्हणजे आपले प्रयत्न. भगवंताच्या भक्तीमध्ये कधी प्रयत्न कमी करू नयेत, आळस करू नये कधीच की मी खूप झोप केला आता आम्हाला झोप येते, आता मला जेवण पाहिजे, आता मला झोपायची इच्छा आहे. भगवंताची भक्ती ना हृदयापासून करावी, 100% करावी, जशी आपली खारुताई कशी, एवढीची खारुताई, पण त्या रामाच्या सेतूमध्ये लोळण घेऊन ना, मातीत लोळण घेऊन काही रेतीचे दाणे आपल्या अंगावर घेऊन ती झटकायची अशी तिकडे जाऊन त्या सेतूबंधावरती. ती झटकल्यानंतर काय व्हायचं, थोडेसे रेतीचे दाणे जे आहेत ना ते रामाच्या सेतूमध्ये जाऊन पडायचे. आता असे दाणे पडले तर ते ब्रिज कधी पूर्ण होणार, राम सेतू कधी पूर्ण होईल का, हे थोडे तो दाणे पडले तर कसं होणार पूर्ण. तरी पण त्या खारुताईने कधीही प्रयत्न सोडला नाही की माझ्या प्रयत्नाचं व्हॅल्यूज काय आहे, काय किंमत माझ्या प्रयत्नांना, मी प्रयत्न न केलेलाच बरा. तो बघा हनुमंत एवढे मोठे मोठे खडकं आणतोय, त्याचं काय तरी व्हॅल्यू आहे, काय किंमत आहे, माझ्या या मेहनतीला काय किंमत आहे, असा त्याने विचार नाही केला. तिची इच्छा होती माझी मेहनत तुच्छ का असेना, पण ती मी करणार, 100% करणार. जी शक्ती मला देवाने दिलेली आहे त्याप्रमाणे मी मला जे काय जमेल तेवढं करणार, आळस करणार नाही आणि सोडणार पण नाही. ते बघून भगवंताला खूप कौतुक वाटलं, म्हणून भगवंतांनी प्रेमाने खारुताईला घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवला. म्हणून ते आपल्या खारुताईच्या पाठीवरती तीन बोट असतात देवाची, फक्त भारतामध्ये. हा, परदेशातल्या खारीच्या पाठीवरती हे चिन्ह नसतं, जाऊन तू बघू शकता, मी बघितलेलं आहे. केवळ भारतातल्या खारीच्या पाठीवरती प्रभू रामचंद्राच्या तीन बोटांचे चिन्ह असतात, कारण ती ही जात आहे, तिकडची जात नाही, आपले भारतीय खारीची जात आहे. सांगायचा उद्देश काय आहे, खारीने एकदम तुच्छ मेहनत घेतली, परंतु तिच्याकडून मनपूर्वक 100% मेहनत घेतली, म्हणून भगवंताचं जी कृपा आहे तिच्यावरती प्रकट झाली. आणि हनुमंताला पण थोडीशी डांट मिळाली, म्हणजे थोडीशी ओरडले भगवंत. ते काय म्हणले, हनुमंत काय म्हणले, हे तू बाजूला काय मोठं काम करतं, बघत नाही की मोठा मोठा पाठ आणलाय. तर भगवंत, नाही बरोबर नाही, तुला मी खूप शक्ती दिली आहे, म्हणून तू माझ्या शक्ती दिल्या असल्यामुळे हे मोठे मोठे खडक उचलतोयस, मोठे मोठे पर्वत उचलून आणतोयस, तिला मी एवढी शक्ती दिली आहे, म्हणून ती काही रेतीचे दाणे ढकलते आहे माझ्या सेतूबंधामध्ये. माझ्या दृष्टीने तुम्ही दोघंही सेम आहात, समान आहात. का? कारण खारुताई आपली 100% मेहनत घेत आहे आणि तुम्ही सुद्धा तुमची 100% मेहनत घेत आहात. माझ्या दृष्टीने तुम्ही दोघंही एकच आहात. मुख्य मुद्दा काय आहे, आपल्याकडे जी काही क्षमता असेल ती 100% भगवंताच्या भक्तीमध्ये वापरावी, तिथे कंजूशी करू नये. ना हनुमंताने केली ना खारुताईने केली, म्हणून भगवंताच्या दृष्टीने हनुमंत आणि खारुताई हे एकच प्रकारचे भक्त आहेत, एकच महान भक्त आहेत. तशा प्रकारे भगवंताशेवटी बांधले गेले आणि बांधून मग आई म्हणाली, मला खूप काम आहे, तसा तुझ्या मागे बसायला वेळ नाही आहे, जा तुला ते उभा राहतो इथे. आज कुठे बाहेर जायचं नाही, इथेच उभं राहायचं घर कमऱ्यामध्ये ह्या खोलीमध्ये. आई निघून गेली रागवून. भगवंताला आणखी राग आला, अच्छा मला मानते, मला मानते, आता मी असं काय करणार. आठवण राहील तिला म्हणून ती उकळ घेऊन भगवंत जे आहेत ना ते अंगणाच्या बाहेर गेले ओढत ओढत ओढत. एवढंसं बाळते एवढी मोठी उकळ, पण ते ओढत ओढत घराच्या बाहेर अंगणामध्ये गेले. तिकडे दोन वृक्ष होते मोठे, अर्जुन त्याचे अर्जुन वृक्ष होते, अर्जुन मोठे वृक्ष, त्याच्यामध्ये जाऊन ती उकळ अडकवली. हां उकळ ती अडकवली आणि ओढली, मग काय झालं, दोन्ही झाडं खाली पडली आणि त्या झाडामधून दोन देवता प्रकट झाल्या. ते कोण देवता कोण होत्या, कुबेराचे पुत्र भगवंताचे खजांचे आहेत ना, म्हणजे खजिनदार भगवंताचे. हां त्याचे दोन मुले, दोन मुलं होती. त्या दोन मुलांनी एकदा फार पूर्वी दारू पिऊन नंगा नाच केला होता आणि नारद मुनी जेव्हा तिकडनं आले तरी पण त्यांचा सन्मान नाही केला, असे निर्वस्त्र राहिले ते. त्यांच्याबरोबरच्या मुली पळून गेल्या नारद मुनींना बघून, पण हे नशा करून इतके चूर होते की नारद मुनींना पाहून देखील त्यांनी वस्त्र घातली नाहीत आणि नशा करून नाश करत होते. म्हणून नारद मुनींनी त्यांना शाप दिला की तुम्ही चांगल्या घरची माणसं, हां इतक्या चांगल्या देवतेची मुलं तुम्ही, पण एवढी बिघडलेली मुलं, तुमचं कसं होणार कल्याण. तुम्हाला मी शाप देतो की तुम्ही वृक्ष व्हा, झाड बनून राहा. मला नांगडं राहायची खूप इच्छा आहे ना, नग्न राहायची, जा झाड बनून राहा. झाड कसं वस्त्र घालतं का, जन्मजन्म इतकी वर्ष उन्हा तानात ते असंच उभं असतं, मी झाड व्हा. तात्काळ दोघांची नशा उतरली. म्हणे महाराज माफ करा आमचं चुकलं हो, नाही आता मी शाप दिलेला आहे तो खरा होणार, काहीतरी डिस्काउंट तरी द्या. नारद मुनी बोलले ठीक आहे तुम्ही झाड बनाल दोघंही, परंतु द्वापर युगामध्ये ज्या ठिकाणी गोकुळामध्ये भगवंत जन्म घेतील आणि बाल लीला करतील त्यांच्या अंगणात जाऊन झाड बना तुम्ही. म्हणजे जेव्हा द्वापराज युगाच्या अंतिम क्षणी जेव्हा भगवंत जन्म घेतील आणि तिथे रांगतील आणि खेळतील आणि काय काय करतील ते तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळेल आणि त्यांच्याच हातून तुमचा उद्धार पण होईल. अशा प्रकारचे दोन झाडं आहेत ना ती अर्जुन वृक्ष, तिकडे उभे होते अनेक वर्ष, पाहत होते भगवंताला रांगताना खेळताना मजा करताना लोणी चोरताना. आणि त्या दिवशी, ह्या दिवशी दिवाळीच्या दिवशी, ह्याच दिवशी दिवाळीच्या ती झाडं फाळी पडली आणि त्यातून त्या झाड योनीमधून दोन देवता ज्या प्रकट झाल्या मूळ रूपामध्ये. आणि हे करताना भगवंतांनी त्यांना प्रेम भक्ती प्रदान केली. तथा प्रेम भक्तीम सकामी प्रयच्छ, भगवंतांनी त्यांना झाड पाडून पुनर्जन्म प्राप्त करून दिला भक्ती सकट. आधी बिघडलेले होते आता भगवंताचे शुद्ध भक्त बनले आणि भगवंताची स्तुती करून ते अंतर्धान झाले. त्याच्यानंतर तो झाडं पडल्याचा मोठा आवाज ऐकून बाबा धावत आले शेतामधून, काय झालं मोठा आवाज, सगळे लोक धावत धावत आले, काय झालं काय झालं बघतात तर काय दोन मोठी झाडं पडलेली आहेत त्याच्यामध्ये हे बाळ आणि ते पण बांधलेलं त्याच्या बांधून त्याला मागे उखळ लावलेली आहे मोठी एवढी. अरे कोण हे काम केलं असं एवढं दुष्ट काम कोणी केलं. लगेच पहिली गाठ सोडली आणि त्या बाळाने लगेच बाबाला मिठी मारली, बाबा बाबा मला बांधून ठेवलं, कोणी बांधलं तुला, आईने बांधलं, मी त्या आईशी कधी बोलणार नाही, आईला कधी काय त्याच्याबरोबर बोलणार नाही, काय करणार नाही त्याच्याबरोबर, मग तुला जेवू कोण घालणार, तू घालणार, लागोळ कोण घालणार, तूच घालणार, तुला कपडे कोण घालणार, तूच घालणार, जे काय बाबा विचारतो बाळ काय म्हणतं तुम्हीच करणार, आता तिच्या हातून मी काय करून घेणार नाही, तुम्हीच मला करायचं. आता आईला खूप दुःख झालं, आई पण धावत आली होती ना ते आवाज ऐकून, अरे बापरे मी किती मोठी चूक केली, एवढ्या लहान बाळाला मी एवढं शिष्य करायला नको होती, एवढं रागवायची काय करत होती मला, बघत एवढी मोठी उखळ घेऊन तो मुला जंगलात आत अंगणात शिरला, हे झाड त्याच्या अंगावर पडलं तर काय झालं असतं, एवढंसं लाल बाळ ते, त्यातलं एक जरी झाड जरा इकडं पडलं असतं त्याच्या डोक्यावर पडलं असतं मग काय झालं असतं, असं म्हणून तुला आधीच दुःख होत आहे. त्यात हा मुलगा बोलतोय की तुझ्याकडून काहीच करू घेणार नाही आता मी, तिला वाटलं मी जगू कशाला, जगण्याला काय अर्थ आहे, जर कानाची सेवा नसेल त्याला दूध पाजणं दूध बनवणं त्याला खाणं पिणं त्याचं आंघोळ घालणं त्याला सजवणं कपडे घालणं हे सगळं जर मी करू शकणं नसेल तर मी जगू कशाला, मी आत्महत्याच करून टाकते. तेव्हा बाबा म्हणतात बघ बघ आई खूप दुःखी झाली आहे, तू असं म्हणू नकोस, बघ आईकडे बघ तरी जा एकदा. म्हणून ती मान फिरून जेव्हा कृष्ण भगवंत यशोदाला बघतात तेव्हा लगेच बाबाला सोडून आईकडे धावत जातात आणि आईला मिठी मारतात. मग आई खूप खुश होते, चला बाळाने आपलं माफ केलं म्हणून. अशी लीला आहे, तिला म्हणतात दामोदर लीला. ह्या महिन्यामध्ये जो कोणी मनुष्य ही लीला सांगेल आणि जे कोणी ही ऐकेल आणि जो कोणी वाचेल त्या सर्व लोकांना या जीवनाच्या अंती मोक्ष प्राप्त होईल असे भगवंतांनी वरदान दिलेलं आहे. तर ह्या महिन्यामध्ये आपण ही कथा सकाळ संध्याकाळ गीतरूपामध्ये गातो आमच्या मंदिरामध्ये, आणि ते करताना ह्या महिन्यामध्ये दररोज आम्ही सकाळ संध्याकाळ देवाला दीपक अर्पण करतो. तर आज आपण ते दीपक अर्पण करणार आहोत. त्याला कार्तिक दीपदान असं म्हणतात. आणि जो जी व्यक्ती ह्या कार्तिक महिन्यामध्ये एक जरी भगवंताला दीपक अर्पण करेल, एक जरी प्रेमपूर्वक हां भक्तीपूर्वक, त्या व्यक्तीचे अनोख अनेक करोडो जन्मांची पापं जी आहेत ती एका दीपकामध्ये नष्ट होऊन जातात. आपण अनेक करोडो करोडो जन्मांमध्ये जितकी पापं करू शकणार नाही तेवढी पापं ह्या कार्तिक महिन्यामध्ये तुपाचा एक दीपक भगवंताला अर्पण केल्याने सगळी पापं नष्ट होतात. आणि एवढ्यावरच नाही, पापं नष्ट तर होतातच, परंतु प्रेमाची आणि भक्तीची दीपक जो आहे, ज्योत जी आहे, ती हृदयात उत्पन्न होते. म्हणून आपण ह्या महिन्यामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ विष्णूला, नारायणाला, कृष्णाला दीपक अर्पण करावा. आज आपण सुरू करूया. आणि तुम्ही निश्चय करा ह्या महिन्यामध्ये किती काय झालं तरी विसरायचं नाही, कमीत कमी एकदा, जमल्यास दोनदा, सकाळी एकदा आणि संध्याकाळी तिन्ही संध्येला दुसऱ्यांदा तुपाची वात वाटल्यास ती एकच पण ती वापरा, हरकत नाही. त्याच्यामध्ये ती वात पुन्हा पुन्हा बदलायची आणि भगवंताला अर्पण करायची प्रेम आणि भक्तीच्या भावनेसकट. भगवंताला प्रार्थना करायची की तुम्ही एवढी लीला केली आमच्याकरता, आनंद देण्याकरता, तुमच्या कृपेने आम्हाला भक्ती प्राप्त हो, हां तथा प्रेम भक्ती. जी प्रेम भक्ती तुम्ही त्या देवतांच्या मुलांना पण दिलीत, शिक्षा करून का होईना पण दिलीत, तशी प्रेम भक्ती आम्हाला पण प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करत करत तुम्ही ते दीपदान करायचं. हां, कार्तिक महिन्यामध्ये दीपदान करायचं फार मोठं महत्त्व आहे. आणि सोबत एक गोष्ट करायची, 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं का होईना देवाचं नाव जप करायचा. आपल्याला भगवंतांनी 24 तास दिले आहेत, हां 24 तास दिले आहेत आपल्याला, ते सर्व आपण स्वतःकरता खर्च करतो. 8 तास झोपून खर्च करतो, 8 तास पैसे कमवण्याकरता खर्च करतो, बाकीचा वेळ TV आणि मोबाईल आणि व्हॉट्सॲपमध्ये खर्च करतो. भगवंत म्हणतात हे आयुष्य मी दिलेलं आहे तुम्हाला, मनुष्य जन्म जो आहे ते मी दिलेलं आहे भगवंत म्हणतात, आणि माझ्यापर्यंत पोचण्याकरता दिलेलं आहे. हे यंत्र आहे, यंत्र मला प्राप्त करण्याकरता, माझ्यापर्यंत पोचण्याकरता दिलेली बोट आहे ही. तर मनुष्य जन्म घेतल्यानंतर जो मनुष्य त्यांचं नाव नाही घेत, मनुष्य जन्म पाहिला राधाकृष्णांना भजिला जानिया सुनिया विष खाईनू, जो मनुष्य जन्म घेतल्यानंतर राधा आणि कृष्णाचं नाव घेत नाही, जप करत नाही, तो जाणून बुजून विष पितोय. विष जानिया सुनिया विष खाईनू असं म्हटलेलं आहे. तर आपण तसं चूक करायची नाही, आपण भाग्यवान लोक आहोत, आपल्याला हे ज्ञान झालेलं आहे. म्हणून कार्तिक महिन्यापासून सुरुवात करायची आणि दररोज देवाचं नाव गजप करायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ह्या महिन्यामध्ये एक मंत्र म्हटल्यानंतर हजारो लाखो मंत्र म्हणायचा लाभ ह्या महिन्यात प्राप्त होतो, कारण कार्तिक महिना हा विशेष महिना आहे भगवंताचा. तर एवढं बोलून मी तुम्हाला विनंती करतो की ह्या महिन्याचा पूर्ण लाभ घ्या, कोई संकोच करू नका, आळस करू नका, कारण एक मंत्र घेतल्याने जर हजारो लाखो वेळा मंत्र म्हणायचा लाभ मिळत असेल तर काय नाही घ्यावं. हां, बाकीच्या महिन्यामध्ये एकदा घेतलं तर एकदा म्हटल्याचा लाभ मिळणार, ह्या महिन्यामध्ये एकदा घेतलं तर लाखो वेळा म्हणायचा लाभ मिळणार, एकाच फक्त एका वेळी म्हटल्यानंतर. एक माळ केली तर लाखो माळा केल्याचा लाभ ह्या महिन्यात मिळणार, तर का करू नये, बुद्धिमान व्यक्तींनी का करू नये. बुद्धी काय सांगते, जास्त लाभ असेल लगेच करून घ्यावा. ह्या महिन्यामध्ये भगवंताचा ग्रेट ग्रँड सेल लागलेला आहे, सेल, दिवाळी सेल. कसं असतं, 2 पॅन्ट घ्या 3 पॅन्ट मोफत, है ना, 2 बनियन घ्या 3 बनियन मोफत, 1 साडी घ्या 2 साडी मोफत, दिवाळी सेल. मग आपण काय करतो, सगळे लोक सेलमध्ये, स्नॅपडील आणि कॉम्प्युटरमध्ये आणि इंटरनेटमध्ये आणि दुकानामध्ये सर्व ठिकाणी सेल. तसं हा पण एक सेलच आहे भगवंताचा. थोडी थोडकी भक्ती करा, अनंत लाभ घ्या, असं एक कार्तिक व्रत आहे. हां, तर आता आपण ह्या हे संपल्यानंतर ते दीपदान भगवंताला करायचं आहे. आपण मागून कीर्तन करू, तुम्ही भगवंताचं नाव तोंडी ठेवून प्रेम भक्तीने तो दीपक तुम्हाला देणार आम्ही, तो अर्पण करायचा आहे आणि भगवंताला प्रार्थना करायची आहे. काय प्रार्थना करायची आहे, तथा प्रेम भक्ती स्वकामी प्रयच्छ. तुमची प्रेम भक्ती आम्हाला लाभ करून द्या. हरे कृष्णा.